पुढे जातात आणि म्हणे करतात काय, तर म्हणे टाईपरायटर आहेत म्हणे आमचं हे. मग त्या बाईला टाईपरायटर हे मशीन असतं हे माहित नव्हतं. ती म्हणाली आमचं हे टाईपरायटर आहेत ऑफिसमध्ये. तर नंतर मग तिला समजून गेली की टाईपरायटर हे मशीन आहे आणि काम करणारे माणसं टायपिस्ट म्हणतात. पण ती तत्व तो पण असं समजत होती की आमचं हे ऑफिसमध्ये टाईपरायटर आहेत. तेव्हा याच्या संबंधी दुसरा पुलंचा याच्या याच्यामध्ये हे फार चांगला आहे संदर्भ त्यांच्या त्या बटाटी की ताळमेळ त्यांनी दिलेला आहे. ते म्हणतात चिंतू नावाचा एक मुलगा असतो, त्याचं त्यांनी वर्णन फार छान केलं रिधिम असं की चिंतू टंकीचं बसला पत्रे त्यांनी म्हटलेलं आहे. टंक लेखक असतो ना त्याला मराठी शब्द टंक लेखक असं आहे. त्यांनी असं म्हटलं चिंतू टंकीचं बसला पत्रे प्रियसर प्रियसर शिणली गात्रे. डिअर सर डिअर सर लिहून लिहून दिवसभर त्याचं हे निघून आणि त्याच्या त्यात दोन मैत्रिणी असतात ऑफिसमधल्या ज्यांच्याही त्याचं जमत असतं. त्यातल्या कुठली कुठलीच्या मागे लागावा हा तो विचार करत असतो. त्यात त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केले इंदू चित्रे ही इनोसंट वन आणि इंदू चित्रे हे स्वभावाने निष्पाप आहे पण तिच्या मागे लागून आपला काय फायदा आहे. ते पुढे म्हणतात सरला पित्रे परमनंट पण. तेव्हा इनोसंट आणि ऑफिशिएटिंग असलेल्या मुलीच्या मागे लागण्यापेक्षा परमनंट मुलीच्या मागे लागलेलं बरं. असा तो प्रापंचिक त्यांनी तिथे दाखला दिलेला आहे. तसं हिंदीतलं चांगलं गाणं याच्यावर आहे की टाईप रायटर टिक 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 करता है और जिंदगी की हर कहाणी लिखता है असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर इथे मला आपल्यासमोर टाईप रायटरचं उत्तर अशासाठी द्यायचं आहे की मला इथे मुद्दा असा सांगायचा आहे की ज्या व्यावहारिक ज्ञानाच्या मागे किंवा इंद्रिय ज्ञानाच्या मागे आपण संबंध जागृती काटरातात लागलेले असतो त्याची तशी खरोखरी गरज आहे का हा माणसाच्या मनाने स्वतःही विचार करावा. की जितका व्यवहार असेल तितकाच व्यवहार द्वैतामध्ये भेदबुद्धीने व्यवहार करावा, पुन्हा आपलं आपल्या आत यावं किंवा अद्वैत बुद्धीने किंवा या भेद सोडून ह्या बुद्धीने वागावं असं आपण का करत नाही. हे आपल्यासमोर हा मुद्दा मांडण्यासाठी मी टाईपरायटरचं उदाहरण आपल्यासमोर देतोय की टाईपरायटर हे टायपिस्टच्या दृष्टीने एक मशीन आहे, एक यंत्र आहे. ते काम पडेल तेव्हाच वापरण्याचं यंत्र आहे. फक्त त्याला त्याचं संपूर्ण ज्ञान ते QWERTRASDFGF वगैरे सगळं त्याला असायला लागतं पत्र टाईप करताना. पत्र टाईप करून झालं की त्याचा त्या मशीनचा संबंध संपला की तो त्याकडे टाईपरायटर या दृष्टीने फक्त बघतो एका शब्दामध्ये. तसं आपण या विश्वाकडे का बघत नाही की जेव्हा तुमचं काम असेल तेव्हा तुम्ही ते सगळं त्याचं सगळं ज्ञान वापरा ना व्यावहारिक भेदबुद्धीचं. पण जेव्हा काम नसेल ज्या क्षणी व्यवहार संपेल ज्या क्षणी तुम्ही स्वतःशी असाल त्या क्षणी या याच्यामध्ये तुम्ही का शिरत नाही, हे ज्ञान सोडून का देत नाही, त्याला धरून का बसता. हा मुद्दा सांगण्यासाठी म्हणून मी फक्त इथे उदाहरण देतोय. त्या टाईपरायटरवर जवळजवळ 88 चिन्ह असतात 10, 10, 11 आणि 12 अशा लाईनीमध्ये. तर आणि त्याच्या चार प्रकारचे हे असतात बघा. आता मी इथे आपलं त्याचं साम्य सांगण्याचा प्रयत्न करतोय. विशेष विचार करण्यासारखं आहे ते की त्याच्यात कॅपिटल लेटर्स असतात, ऑर्डिनरी लेटर्स असतात, स्मॉल लेटर्स असतात, नंतर साईन्स असतात आणि फिगर्स असतात. म्हणजे चार प्रकारचे त्याच्यामध्ये हे असतात, मोठी लिपी, धाकटी लिपी, अक्षर आणि चिन्ह. आपल्या जीवनात नेमके चार प्रकारचे आपल्याला हे सतत सामोरे येत असतात, ज्ञान, विचार, कर्म आणि भावना. तिकडे चार आहे, तिकडे चार आहे. म्हणजे तुम्ही जर सामान्य प्रापंचिक असाल, अहंकाराच्या ताब्यात गेलेले, तर भावनेच्या ऐवजी विकार, आणि भक्त असाल तर विकाराच्या ऐवजी भावना, भक्ती करुणा वगैरे. तर तिथे चार प्रकार आहेत, इथेही चार प्रकार आहेत. आणि आता बघा तिथे काय काय, तिथे कशी गंमत आहे की तिथे आपण तो मुळात पहिल्यांदा कागद घालतो बघा. तो कागद त्या रोलरमध्ये फिरून असा हळूच वर येतो आणि आपला जीव त्या मायेच्या कचाट्याकडून असा जन्मजन्म फिरत असतो. कचाट्यात सापडून अनेक वेळा आपण बघतो अनुभव असतं की तो पुढा केला का पुन्हा मागे जातो आणि अडकून बसतो. तेव्हा असा वासनादेह त्या कचाट्यात सापडून अक्षरशः दोघांच्या पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. पण इथे काय असतं, इथे तिथे हे लेटर टाईप होण्यासाठी किंवा टंकीत होण्यासाठी रोलरची गरज आहे जो सतत फिरत असतो तो चक्र. दुसऱ्या कागदाची गरज आहे, त्याच्यानंतर रिबिनची गरज असते, त्याच्यानंतर टाईपची गरज असते आणि बोटा असतो टाईप करणारी. इतक्या गोष्टी असल्या तरी ते लेटर टाईप होत नाही. आपल्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी काय बघा, रोलरच्या जागी द्रष्टा आहे. रोलरच्या जागी द्रष्टा तदा स्वरूपे अवस्थानम वृत्ती स्वरूपे मित्रत्र. तिथे रोलरच्या जागी हा द्रष्टा असतो कारण त्याच्यावर शेवटी इम्प्रेशन ते पडत असत. तिथे कागद आहे, तिथे चित्त असत. कारण सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाची जी इम्प्रेशन ज्याला म्हणतो आपण ती चित्तावर होत असतात. त्याच्यानंतर तिथे रिबिन आहे, तिथे ज्ञानेंद्रिय आहेत. कारण ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून हे तिथे इम्प्रेशन येणार आहे. इथे रिबिनमती तांबडी असेल किंवा काळी असेल, ज्ञानेंद्रिय असतील किंवा कर्मेंद्रिय असतील, इथे तिथे ती कागदावर उमटणार आहेत. नंतर इथे जिथे टाईप म्हणून वापरलाय, इथे आपल्या ठिकाणी वृत्ती आहे किंवा बाह्य विषय आहे. बाह्य विषय म्हणू किंवा बाह्य सजीव निर्जीव सृष्टीचे विषय आहेत. आणि आणखीन एक मला पुढचा मुद्दा सांगायचा आहे की जिथे आपली बोट असतात ना, तिथे जगन्मातेची इच्छा असते. आपल्या जीवाचं हे लेटर हे पत्र ती अदृश्यपणे टाईप करत असते. तिच्या इच्छेने एखादं लेटर वर येतं आणि आपल्याला भेटतं, तेव्हा मला वाटलं की हा माणूस मला भेटला, काय माझं नशीब आहे. आज जसे आपल्याला गुरुजी भेटले, ज्ञानजी आपल्या मत नशिबाने ती जगन्मातेचीच इच्छा असली पाहिजे. त्याशिवाय तिने आपल्याला बरेच दिवस वाट बघितल्यानंतर आपल्याला हवा असलेला टाईप दाबला. तेव्हा आणि ह्याच्यामुळे हा जो आधार आहे, याच्यामुळे या सगळ्यामुळे त्या कागदावर फूल उमटत असते वृत्तीची. आणि त्याला जाणीव, तिथे जी वृत्ती उमटते त्याच्यामुळे इथे द्रष्ट्याला जाणीव होत असते की जीवाला जाणीव होत असते. आता इथे तिथे जसं प्रत्येक अक्षर उमटतो, तसं आपल्या ठिकाणी प्रत्येक क्षणी ज्ञानवृत्ती उमटत असते. पुढचा एक मुद्दा बघण्यासारखा आहे की प्रत्येक अक्षरानंतर स्पेस आपोआप पुढे सरकते आणि पुढचे अक्षर असते निर्माण होते. इथे काय आहे, इथे ज्ञानवृत्तीनंतर त्या ज्ञानवृत्तीतनं कालाची जाणीव होऊन एक क्षण काल पुढे सरकतो. समजलं की नाही, त्याच्यासाठी तो क्षण पुढे सरकतो. आणि गमत बघा की त्याच्यानंतर तो टक 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 जो आवाज होत असतो ना, ते कालाच्या दात्याचं चक्र पुढे फिरकत असतो, फिरत असतो, त्याची ते टकटक असते. नंतर आणखीन ते गंमत काय आहे याच्यामध्ये, काही काही अक्षर पुन्हा पुन्हा येतात बघा, ई एस वगैरे, जशी आपल्याला हवी असलेली माणसं जगन्माते इच्छेने पुन्हा पुन्हा भेटतात. म्हणजे दोन दिवस राहतात इथे आपल्यासाठी. आणि इतकंच नाही, त्याची जन्मजन्म भेटलेली असत म्हणून पुन्हा भेटतात. त्या दिवशी आपल्याला कर्वे साहेबांनी सांगितलं की अनेक जन्मांचा आपला संबंध असल्यामुळे आपण एका ठिकाणी येतो. मग ज्ञानहीनचा आपला किती जन्मांचा संबंध असेल आणि आपल्यासाठी त्याने किती कष्ट करावे लागत असतील, हा आपण विचार करण्यासारखा आहे. तेव्हा इथे पुढचा मुद्दा असा इथे की तुम्ही त्याचा दुसरा एक स्पेसर तुम्ही दाबलात की बराच कागद पुढे सरकतो, काहीही वृत्ती न उमटता. आपल्या जीवाच्या ठिकाणी दिवस संपला की रात्रीमध्ये रात्री तसंच होतं की स्पेसर दुसरं दाबला जाऊन कुठलीही ज्ञानवृत्ती न उठता रात्र संपते. तस म्हणजे त्याच्यातून किती आपलं त्याचं साम्य आहे हे बघण्यासारखं म्हणून मी मुद्दाम सांगतोय. तसंच अनेक वेळा काय होतं, नको असलेलं अक्षर उमटलं गेलं की ते इरेज करतो. तसं आपल्या आयुष्यात अनेक वेळा इरेजिंग होते की सुखसुख म्हणत आहे दुःख ठाकूनही आले. किंवा दुसरा मुद्दा, अपेक्षा असताना सुख समोर उभं राहतं. तेव्हा हे जे काही जन्म मृत्यू किंवा वियोग संयोग किंवा अनुकूल प्रतिकूल हे जे काही सुख दुःख असतात, हे जगन्मातेचे इरेजिंग असतं. तिला हे नको, हे आत्ता हे त्याला हे द्यावं की आत्ता ह्या दुःख सहन करायला तर योग्य आहे, हे त्याला दुःख देऊन टाका, भोगून मोकळा होऊ दे. अशा इच्छेने सुख आपण उपभोगाच्या इच्छेमध्ये असताना एकदम दुःख येऊन उभं राहतं. तसंच आणखीन त्याच्यामध्ये पुढचा एक भाग असा आहे की एक हे ओळ गेली की टायपरायटरची घंटी वाजते, टिंग, ती सूचना असते की आता चार पाच अक्षर उरलेली आहेत, लवकर या मार्गाला लागा. तेव्हा त्याला जशी आपल्या जीवनामध्ये वृद्धावस्था असते, आपण म्हणतो रिटायर झाल्यानंतर हरिहरी करत स्वस्थ बसलं, म्हणजे काही दुसरं करायला शक्य नाही, तेव्हा हरिहरी करतो. तसं त्याला ह्याने फार चांगले, सचिन केळकरने फार सुंदर उपमा दिली होती, ते म्हणे 61 समारंभ आमचे माझ्या सगळीकडे होतात हे या टायपरायटरच्या घंटीसारखे आहेत. पण हे आता आपलं लवकर उरका 61 आता आवर्त घ्या या जगातलं कार्य असं. आणि समजा आपण प्रत्येक ओळ म्हणजे एक जन्म आहे असं धरलं त्याच्यामध्ये, तर एका ओळीतनं दुसरी ओळ, दुसऱ्या ओळीतनं तिसरी ओळ, तिसऱ्या ओळीतनं चौथी ओळ, असं सातत्य की निर्माण होत राहतं. त्या वासना देहाच्या त्या वृत्तींचं कार्य असतं, त्याच्यामुळे अनेक जन्म त्याला घ्यायला लागतात. आता आणखीन एक त्याच्यातलं साम्य असं आहे की सर्वसाधारण आपण कुठल्याही पत्राची चार कॉपीज काढतो बघा, सर्वसाधारणतः एक फेअर लेटर म्हणतो, एक ऑफिस कॉपी म्हणतो, आणि एक कार्बन कॉपी आपल्याकडे म्हणतो आपण एक्स्ट्रा कॉपी, आणि ह्या सगळ्या हरवलं तर आणखीन एखादी असायमेंट चौथी कॉपी बरं का. तर इथे काय गप्पा त्याच्यामध्ये, इथे इथे सुद्धा चार कॉपी निघतात आश्चर्य म्हणजे. ती पहिली कॉपी जी असते ती थेट अंतकरणातनं द्रष्ट्यापर्यंत पोहोचते, दुसरी कॉपी त्या वाचण्यात द्यायच्या जागात जाते, त्याचं याच्यातनं पुढे काय वाचन निर्माण करायची हे बघण्यासाठी म्हणून, तिसरी कॉपी जी आहे ती चित्रगुप्ताकडे जाते, ऑडिटर जनरल चीफ अँड कॉम्प्युटर इन्चार्ज, की प्रॅक्टरामुळे सुखदुःख भोगतोय का नाही हे बघण्यासाठी, आणि चौथी कॉपी ती अपरा मायेकडे किंवा ईश्वराकडे जाते. या सृष्टी चक्रातल्या याच्याप्रमाणे याचे या खेळात याचं व्यवस्थित खेळ क्रीडा चालू आहे का नाही, अशा ह्या चार कॉपीज हे आपण नेहमी घेतो. पण ह्यात आणखीन गंमत अशी आहे की एकदा तुम्हाला आत्मज्ञान झालं की एकच कॉपी पुरते सगळ्यांसाठी, चार कॉपीची गरज लागत नाही, एका कॉपीवरच काम फक्त, कारण बाकीच्या कॉपीची गरज लागत नाही, कारण ही कॉपी जगन्मातेच्या इच्छेमुळे निघत असल्यामुळे, ही जी बोट तिच्या इच्छेप्रमाणेच हे लेटर टाईप होत असल्यामुळे इथे अनेक इतर कॉपीची गरज लागत नाही, कारण इथे हडवायची भानगडच नाहीये. तेव्हा असं अशा तऱ्हेनं जेव्हा हे लेटर संपत टाईप होऊन तेव्हा काय होतं, तेव्हा तो जीव शेवटी ज्या वर्गीकरणातला असेल त्याप्रमाणे शेवटचा तो शेवटचं त्याचं उपपद लागत. तो समजा भक्त असेल तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवंताला म्हणतो एव्हर युअर्स, एव्हर युअर, सदैव तुझाच, जे सांगशील ते का आणखीन दहा लेटर्स म्हणाल तर दहा लेटर्स टाईप करतो, पण एव्हर युअर्स, आणखीन दहा जन्म घ्यायला सांगत असला घेतो, तुझ्यासाठी म्हणून करतो, नियतीची इच्छा, तुझी इच्छा, मातेची इच्छा म्हणून. समजा एखादा प्रामाणिक माणूस आहे तर तो भगवंताला काय म्हणेल, युअर सिन्सिअरली. नंतर एखादा जर आस्तिक असेल तर तो म्हणेल युअर फेथफुली, तू ज्या विश्वासाने माझ्यावर काम सोपवले. अर्थात एखादा धंदेवाला असेल तर तो फेथफुली म्हणून गळा कापेली गोष्ट वेगळी, पण सर्वसाधारणतः युअर फेथफुली हा विश्वास म्हणून असं म्हणेल. किंवा आपल्यासारखा नोकर किंवा दास किंवा नवरा हा युअर्स ओबिडियंटली, तुझा आज्ञाधारक सांगशील ते करतो, रॉकेट वाटली की पण घेऊ नाही म्हणाले घेऊन येतो, पण वेळ 10 तास लागतील हे लक्षात ठेव, कारण मध्ये कर्वे साहेब भेटणार, जोशी भेटणार, त्याच्यामुळे उशीर होणार. मागे टिळकांची अशी गोष्ट सांगितली होती की टिळक त्यांच्या काहीतरी सून बाळंतीण काहीतरी होणार होती अशी, म्हणून त्यांना सुईड बोलवायला म्हणून पाठवलं होतं, तर त्यांना मध्ये कुठेतरी एक हे गणितीग्रस्त भेटले, काहीतरी त्या ताऱ्यांच्या गणितावर एक त्यांचं हे सुरू झालं चर्चा तिथे, आणि 2 तास ती चर्चा त्या कोपऱ्यावर दोघांची म्हणून झालेली, तेवढ्या ती सून सुनेची सुटका झाली, बाळंतीण झाली, मुलगा झाला, त्यांनी गडी पाठवलं टिळकाला सांगायला की आता सुविणीची गरज नाही, आता तुम्हीच परत या, तुम्ही परत आला तरी खूप आहे. तेव्हा त्यांचा इतक्या जोरदार मुद्दा झाला तर दोघे म्हणत होते मी हा मुद्दा सोडणार नाही, पण टिळकांनी जेव्हा कळलं की आपल्याला लातू झाला ते म्हणाले मी हरलो हा मी जातो परत, त्याच्या दुसरा सुटका करून गेला मार्गच नाही. तसं समजा इथे एखादा वकील असेल तर तो म्हणतो युअर्स लिगली किंवा इलिगली ते असेल ते. समजा डॉक्टर असेल भरपूर पेशंट नसतील तर म्हणतो युअर्स पेशंटली, आणि अजिबात पेशंट नसेल तर तो म्हणतो युअर्स इमपेशंटली. किंवा समजा आपले खरे गुरुजी सत्यनारायण पूजेला गेले असतील तर शेवटी म्हणजे युअर्स ट्रूली. तेव्हा अशा इथे अनेक तऱ्हेने हे पत्र जीवाचं संपवता येतं, तरी सगळ्यातलं त्यातलं खरं हे म्हणजे एव्हर युअर्स, हेच बघताना योग्य असत. तेव्हा इतक्या प्रकारे टाईपरायटर आणि जीव याचं साधने आहे. आता इथे मला हा मुद्दा पुन्हा एकदा आपल्याला सांगायचा की यातलं प्रत्येक अक्षर समजा स्वतःला स्वतंत्र जर मानू लागलं हे आपल्या जीवासारखं, तर कधीतरी लेटर टाईप होईल का, तिकडे 2-2 लेटर जाऊन मांडत बसतील अशी, आणि त्याचा जो गोंधळ गुंतवणा होईल ते दोघे परत येणार नाहीत. आपले सगळे धडे असेच असतात, कुणीही माघार घेत नाही त्यामुळे धड तुझे इम्प्रेशन हे उठत नाही आणि लेटरही टाईप होत नाही. तेव्हा त्याच्यामुळे प्रत्येक जीव स्वतःला स्वतंत्र मानू लागला ना की त्याची ती आवीची जी किंमत आहे की तो त्या टाईपरायटरपेक्षा स्वतःला लेटर मोठा मानायला लागतं, म्हणजे प्रत्येक जीव स्वतःला भगवंतापेक्षा मोठा मानायला लागतो. याला तुम्ही दुसरं उदाहरण देतो, आपल्यासमोर नेहमी आपल्याला लहान मुलं खेळताना साबणाचे फुगे करतात बघा, ते उदाहरण इथे लागू पडण्यासारखं आहे की नळीतून साबणाचे फुगे उडतात बारीक 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 साबणाच्या फेसाचे, इथे गंमत अशी नळी लहान असते पण फुगे मोठे असतात, तस ही आदि माया स्वतः सूक्ष्म असते आणि त्याला त्याच्या अविद्येतनं मोठा करण्याचा प्रयत्न करत असते मोठेपणा. म्हणून ती आदि माया त्या फुग्याला मोठा करते त्याची त्या अहंकाराची हवा आत भरून त्या अहंकाराची हवा आत भरली की तो एकदम मोठा होतो. त्याला वाटत आपण कोण मोठे लागून गेलो. त्याला तुकाराम चांगला म्हणजे माणसाची देह चालवी अहंता. बघा माणसाचा देह माणसाची देह चालवी अहंता मी मी करता म्हणून सॉरी असे वाच आहे माणसाची देव चालवी अहंता मी करता म्हणून. आणखीन हा फुगा एकदा मोठा झाला बरं का की या नळीच्या टोकावर बोट ठेवून आता पुन्हा त्या दिवशीचा रेफरन्स झाला आहे. आज माझा महत्वाचा अगदी महान येऊ आहे की तोच रेफरन्स मी पुन्हा इथे सांगतो. त्याने काही तो दिला होता तो की आधी माय त्याला हळू झटका मारते असा झटका मारते त्याला फुग्याला मोकळा करते त्या नळीपासून आणि तो पहिल्यांदा बोट ठेवते हवा अहंकाराची हवा बाहेर पडू नये म्हणून. बोट ठेवून त्याला झटका मारला की त्या अविद्येच्या प्रभावाने तो फुगा सगळीकडे हिंडायला लागतो. मग त्या फुग्यामध्ये सप्तरंगाचा सगळ्या परिस्थितीचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतं. तो इतका सुंदर स्वतःला मानायला लागतो की काय बात आहे माझ्या इतकं सुंदर कुठे असं त्याला वाटायला लागतं. कुठपर्यंत जोपर्यंत दुसऱ्या कशाही तरी जाऊन तो आदळतो आणि फुगा फुटतो किंवा दुसऱ्या फुग्यावर आदळतो दोन फुगे एक होतात आणि जॉईंटचे तुझे कुठेतरी आदळतात आणि दोन्ही फुटतात. आणि कारण काय हे कशामुळे होतं की त्याच्यावर हे सगळे जे रंग पसरलेले असतात त्याच्या त्या सूक्ष्म अत्यंत पातळ पृष्ठभागावर सप्तरंगी जे काही विविध रंगी लेणं असतं ते असतं एक भगवंताचं लेणं असतं. त्याला मायेने मोठा केलेला आहे पण हा स्वतःचं कर्तृत्व आहे असं समजतो. मी माझ्या कर्तृत्वाने मोठा करून हे सगळे सप्तरंग माझ्या शरीरावर गोळा केले म्हणून मी इतका सुंदर दिसतोय. आणि हे स्वतःचं कर्तृत्व वाटल्यामुळे पुढे काय होतं की हा एकदा फुटला की ह्याचा जेव्हा पुन्हा जन्म येतो तर त्याला सगळं आठवतं की हे गेल्या वेळी आपलं असं झालं म्हणून ह्यावेळी तो काय करतो ह्यावेळी तो सद्गुरूंचे पाय धरतो. मग सद्गुरू त्याला ह्या दिसायला उलट झटका मारतात. जो अविद्येने मारलेला झटका आहे त्याच्या उलट हा झटका मारतात आणि त्याला मग तिथपर्यंत पोहोचवतात की मग त्याला कळतं की हे आपलं सगळं काही नाहीये हे सद्गुरूचं कर्तृत्व आहे हे त्या मातेचं कर्तृत्व आहे हे ईश्वराचं भगवंताचं कर्तृत्व आहे माझं यात काहीही नाही. हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तेव्हा त्या फुग्याची सुटका होते. आता हे सगळं कर्तृत्व त्या अविद्येचं असल्यामुळे इथे दुसरा मी आपल्याला एक उदाहरण देतो की एकदा ही अविद्या त्याच्या बुद्धीत घुसली आणि तो स्वतःला भगवंतापेक्षा मोठा मानायला लागला की तो अनेक वेळा भगवंताला चॅलेंज करतो. त्याच्यावर एक प्रत्यक्ष घडलेलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की स्वतः तो कितीही मोठा गणिती असला तरी या बाबतीत तो अगणित चुका करतो. प्रत्यक्ष घडलेलं उदाहरण म्हणजे आपले रँगलर परांजपे होते ना त्या रँगलर परांजपेने एकदा असं भाषणात सांगितलं होतं की इफ देर इज अ गॉड ही शुड कम अँड स्टँड बिफोर मी. इफ ॲट ऑल देर इज अ गॉड ही शुड कम अँड स्टँड बिफोर मी. तर ह्याला उत्तर म्हणून परस्पर टिळक हे केसरीत गरजून त्यांनी सांगितलं होतं केसरीमधून की प्रसाद शिखरस्तेपी कापोन गरुडा येते. प्रसाद शिखरस्तेपी कापोन गरुडा येते. तुम्ही जरी रँगलर असलात आणि जरी इंग्लंडहून आलेले असलात तरी भगवंताचं गणित तुमच्या गणिताच्या पलीकडे आहे. तेव्हा कृपया तुम्ही असं काही म्हणू नका की वैनतयाची भरारी काय मशका शोभते दास कुठे आणि गरुड कुठे. म्हणजे त्यांनी असं त्यांनी सांगितलं की हा भगवंत परांजपे साहेब हा भगवंत तुमच्या घरचा नोकर नाही आहे की तुम्ही त्याला हाक मारल्यानंतर तुमच्या समोर दत्त होऊन जीव हुजूर म्हणाला त्याला तुम्ही शरण गेला तर तो भेटायची शक्यता आहे नाही तर कधीच भेटणार नाही. तेव्हा इथे एक्झॅक्टली हीच परिस्थिती आपली असते याच्यामध्ये की आपण त्या देवाला इतर सगळ्या गोष्टीप्रमाणे त्याचं महत्व मोजत असल्यामुळे त्यांनी आपल्यासमोर हजर व्हावं असं आपल्याला वाटतं. आणि त्या दिवशी जी कर्वे साहेबांनी आपल्याला भगवंताची खंत म्हणून जी सांगितली की जीव स्वतंत्र झाल्यामुळे तो भगवंताला ओळखत नाही की स्वतःला ओळखतो देवाला ओळखत नाही आणि ही त्याची खंत आहे की देव असं म्हणतात की मी सगळ्यांना ओळखतो पण मला कोणीच ओळखत नाही का तर त्या अविद्येच्या पसाऱ्यात सापडल्यामुळे अविद्येच्या भ्रमात सापडल्यामुळे. आणि आपण त्या दिवशी बघितलं की आपलं ज्ञान हेही तुकड्या तुकड्याने अपूर्ण आणि भेद बुद्धीवर आधारलेलं असतं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या वस्तू स्वतंत्र आहेत असं आपल्याला वाटत. आणि ही ज्ञानवृत्ती थांबली किंवा तिचा निरोध झाला की मग आपल्याला ही जगन्माता अनेक रूपाने नटलेली आहे हे ज्ञान त्यावेळी व्हायला लागतं, त्याचा अनुभव यायला लागतो. आणि म्हणून त्यावेळी एकोहम बहुश्यामचं ज्ञान त्यावेळी होत, लक्षात घ्या. अगदी इथलं जरी उदाहरण घेतलं, आपलं हॉल मधलं जरी उदाहरण घेतलं इथे, तरी आपल्या लक्षात येईल याच्यामध्ये की या हॉलमध्ये काय काय आहे असं जर म्हटलं तर आपण म्हणून अनेक माणसं आपण इथे जमलेले आहोत. एक भगवत स्वरूप आहे, बाकीची माणसं आहेत त्याच्यामध्ये, आणि शिवाय निर्जीव वस्तू आहेत. त्या निर्जीव वस्तूच्या जोडीला पुन्हा आणखी प्राणी आहेत, दास, माशा, पाखरं, किडे वगैरे वगैरे. तसंच उपयोगाच्या काही निर्जीव वस्तू आहेत, सजीव वाटणाऱ्या निर्जीव वस्तू आहेत. हे प्रे कॉर्नर म्हणजे त्याला सजीव वाटणाऱ्या निर्जीव का म्हणायचं त्याच्यामध्ये, तर त्याला मुक्ती मिळू शकत नाही म्हणून. तो सजीवासारखा बोलतो, पोपटासारखा, फक्त जेवढा रेकॉर्ड घेईल तेवढंच बोलतो. त्याच्यामुळे एकाने विचारलं होतं, समजा आपण 13 कोटी नाम जर घ्यायचं असेल तर मी श्रीराम जयराम जयजयराम 15 पाऊंड असं कॅसेट करतो आणि याच्यावर लावून ठेवतो, 10-12 वर्षामध्ये 13 कोटी होऊन जाईल, मला मुक्ती मिळेल की नाही. म्हटलं त्याला मुक्ती मिळेल, तुला नाही मिळायची. भगवंताच्या इच्छेने 13.5 कोटी जो नामस्मरण घेईल तो टेप रेकॉर्डर असलं तरी त्याला मुक्ती मिळेल, पण तुला मिळायची नाही, आवाज फक्त तुझा आहे पण इच्छा तुझी नाही. तेव्हा असा हा कॅसेट रेकॉर्डर इथे आहे. तसंच भिंती आहेत, छत आहे, हे सगळं दृश्य आणि अदृश्य हे सगळं आपल्याला स्वतंत्रपणे ज्ञान होतं. पण लक्षात घ्या की या इथे एक जगन्माता या सगळ्या रूपाने नटलेली आहे असं कधीतरी आपल्याला ज्ञान होतं का? हे ज्ञान ज्या क्षणी होईल त्या क्षणी आपल्याला त्याचा अनुभव यायला लागेल. पण पुढे प्रश्न असा निर्माण होतो की हे असं का होत नाही, हा पुढचा प्रश्न. की इतकं सगळं सांगून इतक्या सगळ्या संतांनी टाहो म्हणून सांगितलेलं आहे, एकोहम बहुश्याम म्हटलेलं आहे, एकमेवा द्वितीय ब्रह्म म्हटलेलं आहे, तर हे सगळं इतकं असताना सुद्धा हे मला याचं ज्ञान का होत नाही? तर त्याचं उत्तर इथे त्यांनी दिलेलं आहे की आपल्या या भेदबुद्धीतून आपल्याला जे ज्ञान होतं त्या ज्ञानावर जो आपण विचार करतो, त्या विचारावर जी कृती करतो, त्यातून ज्या काही आपल्या ठिकाणी विकार किंवा भावना निर्माण होतात हे आपण सामान्य प्रापंचिक पातळीवर बघतोय म्हणून तिथून सुरुवात करतोय. तर ह्या सगळ्यामध्ये लक्षात घ्या, जसा त्या अहिरावण महिरावणाचा प्रत्येक थेंब खाली पडला की त्याच्यातून दुसरा महिरावण निर्माण व्हायचा, तसं आपल्या या भेदबुद्धीतून प्रत्येक अनुभवातून आपल्या ठिकाणी आपल्या मीलामुळे पुष्टी मिळत राहते आणि बळकटी मिळत राहते. ते मी आपल्यासमोर हे सांगतो हे कसं होत जातं, कारण आपण मुळापासून विचार करतोय म्हणून. हे बघा, पहिल्यांदा एकदा ईश्वरापासून जीव स्वतंत्र झाला की पहिल्यांदा त्याला काय अनुभव येतो, पहिल्यांदा त्याला काय वाटतं अनुभव म्हणण्यापेक्षा त्याचं फिलिंग काय असतं, तर मी स्वतंत्र आहे पहिला मी आला. पण हे भगवंताचा चुकूनही त्याच्या मनात संदर्भ येत नाही किंवा मातेचा संदर्भ येत नाही, स्मरण त्याचं अजिबात नसतं, भगवंताच्या पूर्ण विस्मरणामुळे त्याला मी स्वतंत्र आहे हे पहिलं भान येतं. झालं. दुसरा, त्या स्वातंत्र्यातून पुढे काय निघतं, आता ते हळूहळू स्थूलात कसं यायला लागतं बघा. हे मूळ भान, मी स्वतंत्र आहे, त्याच्या पुढे दुसरा म्हणतो मी जिवंत आहे. आता कारण जिवंत आहे, कारण जिवंत नसला तर हे भान असणार नाही, त्यामुळे जिवंतामध्ये पुन्हा त्या 3 हे राहतात, मी जिवंत आहे, शुद्धीत आहे आणि जागृत आहे. जिवंत आहे कारण मी जिवंत नसलो म्हणजे मी मृत असलो, मी बेशुद्ध असलो किंवा मला झोप लागली असली तर याच्या ज्ञानवृत्ती आणि मी पण असं भान नाही. म्हणून आपल्याकडे सुद्धा म्हटलेलं आहे की मृत अवस्था, मूर्छा आणि झोप याच्यामध्ये हा तुम्हाला जागृतता ही म्हणजे मीपणाचं किंवा ज्ञानवृत्ती नसल्यामुळे त्याच्यामधल्या तुम्हाला कालाची जाणीव होत नाही, कारण ज्ञानवृत्तीत ना कालावृत्तीची जाणीव होते. इथे ज्ञानवृत्ती किंवा मीपणाचं भान नसल्यामुळे तिथे ह्या तिन्ही गोष्टी मीचही भान नाही, त्याच्यामुळे मी जिवंत असेन, शुद्धीत असेन आणि जागृत अवस्थेत असेन, तिथे मला ह्या तिन्ही गोष्टीचं भान आहे. म्हणजे मी जिवंत आहे, जागृत आहे आणि शुद्धीत आहे. त्याच्यानंतर हा व्यवहार माझा जेव्हा चालू होतो, ह्या चार गोष्टी मूळ झाल्या. त्याच्यानंतर मी आपले श्रीराम जोशींना भेटतो आणि भेटल्याने त्यांना ओळखतो बुद्धीच्या स्मृतीच्या मदतीने, आणि त्यांना काहीतरी काम सांगतो की बाबा अमुक अमुक कॅसेट आपल्याला द्याल का, किंवा अमुक अमुक आपल्या ज्ञानना जे केव्हा येणार आहेत, काहीतरी त्याच्यामध्ये आपण काम करतो. त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामागे विचार असतो, त्याच्यामागे काम असतं, कार्य असतं. तर ह्याच्यात कार्य होतं बघा, की मी जेव्हा त्यांना ओळखतो तेव्हा मीच ज्ञाता आहे अशी माझ्या ठिकाणी भावना निर्माण. नंतर मी भोगता आहे अशी जाणीव निर्माण होते. म्हणजे कसं, हे भोगता कसा, की ज्याच्या की आता मी आस्वाद घेतो चांगल्या चांगल्या गोष्टीचा, सुखांचा, ते आता मी भोगता आहे. मग समजा त्या दिवशी श्रीराम जोशींनी प्रमोशन नंतर चांगला कोटबीट घातला असेल, कपडे घातले असतील, त्या सात बुक्के म्हणून आपण नवीन कोट आहे किंवा नवीन शर्ट आहे, त्याचा मी भोगता असतो त्यांच्या सौंदर्या सौंदर्याचा. नंतर मी विचार करतो, त्या मी विचार करता असतो, त्या सगळ्यात मी किती वेळा कॉमन आहे बघा एका अनुभवामधून निघणारा. त्याच्यानंतर मी कर्म करता किंवा कार्य करता असतो, तेव्हा त्याने मी काम सांगतो तेव्हा. आता ह्या एका अनुभवातून मी ह्याला कमीत कमी सहा वळसे मिळालेले आहेत एका क्षणाच्या अनुभवातून. म्हणजे एका अनुभवात तो स्मृतीत जाईपर्यंत मी किंवा ह्या जीवाला या मीच्या मात्रेचे सहा वळसे मिळतात कमीत कमी लक्षात. म्हणजे सहा वेळा तो मी बलवान होतो, सहा पट बलवान होतो असं म्हणा. हे आपल्या कधीही लक्षात येत नाही, कारण आपण त्या दृष्टीने कधी विचार करत नाही म्हणून. आणि मग या सहा मात्रेचे वळसे मिळाल्यामुळे तो सहा पट बलवान होतो, आणि ते त्याचं बल काढण्यासाठी आपल्याला विठ्ठल मात्र घ्यायला लागते. त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी मग पुढची पथ्यपाणी सगळं आलं, तेणे पथ्य सांभाळा. इथे विठ्ठल या शब्दाचा अर्थ माझ्या दृष्टीनं आता त्याला फार थोडा गंभीर आणि गूढ अर्थ आहे, की विठ्ठल या शब्दाला विठ्ठल असा त्याचा हे होऊ शकतो अर्थ होऊ शकतो. विठ म्हणजे जाणण्याचं आणि स्थल म्हणजे जागा, म्हणजे आपली प्रज्ञा किंवा ब्रह्म आत्मा म्हणजे बुद्धीच्या पलीकडे असणारं ज्याच्यामुळे बुद्धी जाणू शकते असं वित्त स्थल म्हणजे विठ्ठल. तर ही विठ्ठल मात्रा घेतल्याखेरीज या अहंकाराचं बळ कमी होत नाही. किंवा समजा ही आपली आयुर्वेदातली जुनी उपमा आपल्याला वाटत असेल तर आपण नवीन क्रिकेटची उपमा घेऊया. एका षटकामध्ये समजा सहा वेळा एखाद्याला जीवदान मिळालं आणि बरेक वेळा आपल्या बोलीवर मिट किंवा एखाद्या म्हणजे बॅट्समननी समजा सहा सिक्सर्स मारल्या आणि एकदम 36 धावा काढल्या आणि बोलरला मग देवाच धावा करायची पाळी येते, बाबा वाचा वाचा वाचा, तेव्हा अशी ह्या मीला एका अनुभवातून जर तो सहा पट बलवान होत असेल तर आत्तापर्यंत एका जन्मातले हजारो अनुभव आणि असे हजारो जन्मातले हजारो गुणिले हजारो अनुभवामध्ये हा मी किती बलवान झाला असेल हा हिशोब जनुभवनी करावा. तेव्हा आणखीन त्यात पुढे सूक्ष्म असं आहे, इथपर्यंत थांबत नाहीये. त्याच्यामध्ये आणखीन काय होतं, या अहंकाराने आणखीन एक गंमत होते. कुठल्याही यातल्या प्रक्रियेचे पुन्हा तीन तीन भाग होत जातात. म्हणजे ज्ञान प्रक्रियेचे पुन्हा ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान असे तीन भाग होतात. आता याला आपण त्रिपुटी म्हणतो, त्रिपुटी होते असं म्हटलं म्हणजे तीन भाग होतात. म्हणजे मुळात एकमेवाद्वितीय ब्रह्म किंवा भगवंत असा असतो. त्याच्यातून आपल्या ठिकाणी बघणारा आणि पाहिलं जाणारं, द्रष्ट आणि दृश्य ही द्वैत भावना निर्माण होते. आणि त्याच्यातून मग पुन्हा ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान अशा प्रत्येकाच्या तीन तीन निर्माण होतात चारातल्या. म्हणजे ज्ञाता, भोगता, विचार करता आणि कर्म करता या चाराचे प्रत्येक तीन तीन भाग होतात. म्हणजे माझ्या दृष्टीनं आपल्या कर्वे साहेबांच्या हिशोबाने हे भेदजनक प्रत्येकाचे तीन भाग चार याचे म्हणजे 12 हे अक्षरशः स्लो पॉयझनिंग असतं, कळतही नाही आपल्याला केव्हा पॉयझनिंग होतं हे. आता ज्ञाता, भोगता, विचार करता आणि कर्म करता या चौघांचे चार ते 12 भाग होतात आणि हे मग बरोबर या जीवाचे 12 भाग होतात. किंवा या एका अनुभवाचे 12 तुकडे म्हणजे इतक्या अनुभवाचे किती हा आता विषय विचार आपण करायला सोडून दिलेला आहे. तेव्हा अगोदरच हे ज्ञान आपल्याला तुकड्या तुकड्या तुकड्याने असं होत असतं, कारण सलग ज्ञान आद्यमातेचं कधीच होत नाही. आणि ह्या 12 तुकड्याचे पुन्हा त्याच्यामध्ये आणखीन आपला स्वतःची अविद्या त्याच्यामध्ये आली की या 12 ते 13 होतात. म्हणून इथे तुकारामांनी सांगितलेले सांडिली त्रिपुटी आणि दीप उजळला घटी हे सांगण्याचा अर्थ इथे हाय की ही त्रिपुटी एकदा मिटवली की या 12 एखादी व्यवहार सुरू होतो, प्रवास सुरू होतो. आणि दीप उजळला घटी म्हणण्यामध्ये त्यात आणखी गंमत अशी आहे, आपल्या वेदांत त्याचं वर्णन केलेलं आहे तरी, की समजा अंधारामध्ये एखादा घट आहे, त्या घटाच्या एखादी वस्तू आहे, तर तुमच्या हातात एक दिवा असायला लागतो लक्षात घ्या स्वतंत्रपणे, आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये तो घट बाजूला करून आपण आतली वस्तू उचलतो किंवा ओळखतो. तस इथे लक्षात घ्या, इथे बाह्य जगासाठी आपल्या बुद्धीचा बुद्धीच्या प्रकाशाचा उपयोग करून आपण अविद्येचा किंवा अज्ञानाचा घट दूर करतो आणि मग त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं स्मृती रूपाने. पण समजा त्या घटाच्या खाली दिवा असेल तर मग ह्या दिव्याची गरज लागत नाही, घट बाजूला गेलं की दिवाच आहे. तस आत्मज्ञानासाठी वेगळ्या दिव्याची गरज लागत नाही, म्हणून ते म्हणतात की दीप उजळला घटी, की ह्या घटामध्ये जो आज दिवा होता तो एक तो उजळलेला आहे, त्याला वेगळ्या दिव्याची गरज नाही. म्हणून आपल्याकडे म्हटलंय की आत्मा हा ज्ञानाचाही प्रकाशक आहे आणि अज्ञानाचाही प्रकाशक आहे. कारण अज्ञानामुळे आपल्याला सगळं जग स्वतंत्रपणे भासत असतं, ज्ञानामुळे ते काय असं वाटायला लागतं, आणि मग आपण या आत्मज्ञानाला ज्ञाननाथजी असं म्हणतो. तेव्हा हे 13 प्रकार झाल्यानंतर हे जीवाचे 3 13 पुरे करतात हे काही वेगळं सांगायला नको. आता आपल्या समोर प्रश्न असा आहे की ह्या 13 आपल्याला पुन्हा एकाकडे कसं यायचंय, हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मला आपल्याला सांगायचंय की हे सर्वसाधारण प्रापंचिक माणसाचं ज्याला भगवंताचं विस्मरण असतं त्याच्यावरती ते सदैव घडत राहतं आणि त्याला ते कळत नाही की 1 ते 13 झाले आणि त्या 13 ते 3 13 होत आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, थोडं 13 18 बघितलं की ते त्रिपुटी काढून टाकायची की 1 उरतो, 3 काढले की 1 उरला. त्यामुळे 3 3 भाग करण्याचं हे जे कार्य आहे ते एकाकडे पुन्हा आणायला लागतं. त्याला आपण करेक्टिव्ह म्हणतोय, करेक्टिव्ह आहे मुवमेंट किंवा करेक्शन लावणं म्हणतो, ही करेक्शन आहे की 1 ते 3 झाले ना की 13 पुन्हा 1 करायचं. आणि हे काम भगवंताच्या नामाच्या स्मरणाने होत असत. हे इथे मूळ सांगण्याचा इथे हेतू काय की मगाशी म्हटल्याप्रमाणे की त्रिपुटी सोडून द्यायची आणि एकमेव अद्वितीय भगवंताला धरायचं, भगवंताचं स्मरण त्याच्यात ना करायचं. आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तुझाच आहे मै 13 ही 13, इथे 13 उपयोग असा होतो की मै 13 ही 13 म्हणून भगवंताला धरायचं आणि 13 सोडून द्यायचे. आणि इथे भगवंताचं स्मरण हे आपल्या मनातीला येतं, ह्या इथे स्मरणाचा आपला जो मूळ विषय तो इथे आलेला आहे की आपण एकदा भगवंताला मानला की तो आपलं काम करायला लागतो. जोपर्यंत आपल्याला त्याचं विस्मरण असतं तोपर्यंत त्याच्या बाबतीत असून नसल्यासारखा असतो. मागे कधी सांगितलं की जोपर्यंत द्रौपदीने दातामध्ये पदर धरलेला आहे तोपर्यंत भगवंत राहून जात नाही. ज्या क्षणी कृष्ण म्हणून पदर सुटतो त्या क्षणी न म्हणायच्या भगवंत हजर होतात. तेव्हा इथे भगवंताच्या मदतीने हे न सुटणारं गणित सोडवावं लागतं. इथे मी आपल्याला एक इथे गणित सांगतो की कसं सुटतं हे गणित. तर एका श्रीमंत सावकाराच्या घरी 17 हत्ती होते. तर त्या 17 हत्तीने तो 17 हत्ती त्याचे त्याला नंतर मृत्यूपत्रात ना वाटायचे होते. म्हणून त्यांनी मृत्यूपत्रात असं लिहून ठेवलं, हा बहुतेक न्यूटनचा किंवा रामानुजनचा बाप असावा बहुतेक. त्यांनी असं लिहिलं की माझ्या ठिकाणी जे हत्ती आहेत त्यातले 1/3 हत्ती पहिल्या मुलाला द्यावे, 1/3 हत्ती दुसऱ्या मुलाला द्यावे आणि 1/9 हत्ती तिसऱ्या मुलाला. 3 मुलं होती. आता 17 आलाच पुढे प्रसंग, हा कसं करणार तो. आणि आपण त्या दिवशी कबीराने म्हटलं की त्याला कल्पना होती कहा गये दर बांधे हाती, की ते आहे बांधलेले हत्ती ज्या दरवाजाला बांधले तो दरवाजा सुद्धा राहणार नाहीये. तर हत्तीचा हिशोब काय तिथे. तर म्हणून नंतर मग हे ही सगळी मुलं त्या प्रधानाकडे गेली की हे आमचं कोडं सोडवायचं कसं, पण हत्ती तर तोडायचे नाहीत कारण तोडल्यानंतर त्याचा काहीच उपयोग नाहीये. तेव्हा त्यांनी थोडासा विचार केला की हा ही सगळी जरी मंडळी ही नसली तरी तो बहुतेक आईस्टाईनच्या वंशातला असावा बहुतेक किंवा भास्करांच्या वंशातला तरी असावा. तो म्हणाला मी तुम्हाला आहे त्याच्या थोडेसे जास्त हत्ती मिळेल जातील का, फारच उत्तम म्हणाल काय बिघडतंय. स्वतःचे हत्ती त्याच्यामध्ये घातला आणि 18 केली. 18 झाल्यानंतर म्हणजे भगवंत तिथे आला 18वा, आणि हे कोण सुटलं की 1/18 म्हणजे 9 पहिल्याला देऊन टाकले, तुझे मिळाले का तुला 9, दुसऱ्याला 1/3 म्हणजे 6 देऊन टाकले तुझे मिळाले, तिसऱ्याला 1/9 2 दिले, 9 × 3 = 18, तर 9 × 6 = 15 × 9 = 17, 17 हत्ती मिळाले, मी माझा हत्ती काढून घेतो. सांगण्याचा हेतू काय की हे आयुष्याचं गणित एरवी कधी न सुटणार असतं, एकदा भगवंताला हातात घेतला, एकदा भगवंताला आपण मानायला सुरुवात केली, त्याच्या हातात गणित दिलं की मग ते गणित आपोआप सुटत, भगवंत पण नामान राहणार असतो 18 व्या हत्तीसारखा. हत्ती घडून येत नाही, तो पुरा वेगळाच आहे. त्याला नमाम कर्माने लिंपंती, नमे कर्म फले स्पृहा. तेव्हा हे इथे आपल्याला आता इथे मूळ विषय आपला प्रॅक्टिकल सुरू होतोय, सगळ्यांनी शांतपणे ऐकावं. भगवंताचं ज्ञान हे आतापर्यंत आपल्याला आगम ज्ञान आणि अनुमान ज्ञान आणि संतांचा अनुभव हे तीन प्रकारे आपल्याला झालेलं असतं. त्याचा आपल्याला काही अनुभव भगवंताचा किंवा जगन्मातेचा नसतो. तर आपण त्या दिवशी बघितलं की काही अनुभव हे स्मृतीच्या मदतीशिवाय येतात, त्यातला एक अहमचा अनुभव असा आहे आणि दुसरा भगवंताचा अनुभव असा आहे की ज्याला स्मृतीची गरज लागत नाही पण आल्यानंतर तो थोडासा स्मृतीत जातो, जाताना किंवा येताना वरचं काही आठवत नाही. तेव्हा आपण मगाचीच गोष्ट घेऊया की मी जोशींना ओळखतो आता जेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात येतं, तेव्हा ही आता नेहमी एरवी का असला तो प्रपंचामध्ये ही ज्ञानवृत्ती, मी जोशींना ओळखलं, मी जोशींकडे ज्या क्षणी बघतो, बघितल्यानंतर त्या क्षणी मी जोशींना ओळखलं असं स्मृतीच्या मदतीने मला ज्ञान होतं आणि मी जोशींना ओळखलं असा विचार माझ्या मनात जातो. पण ह्या विचाराबरोबर 6 मात्र ते वळसे गेलेले आहेत ते आता आपल्या लक्षात आलेले आहे. तेव्हा हे वळसे कसे काढायचे, तर त्याच्यासाठी हे आगम ज्ञान हे आपल्याला उपयोगी पडतं की आपण भगवंताचे 5 गुण जे बघितले पहिले की सर्व ज्ञानी, सर्व निर्माता, सर्व नियंता, सर्व व्यापक आणि परमप्रेममय. हे जे 5 गुण आहे हे इथे आपल्या मदतीस येतात. कसे की मी जोशींना ओळखलं, ही वृत्ती गेल्यानंतर ह्या वृत्तीला भगवंताने व्यापलं पाहिजे, म्हणजे पुढच्या वेळी ती वृत्ती बाहेर येताना भगवंतासकट येईल, हे त्याचं उत्तर आहे. हे स्मरणाने होत असतं. आता हे कसं होतं बघा, विचार करण्यासारखं आहे की पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मनात हे लक्षात आलं पाहिजे की मी आणि जोशी या दोघांचाही निर्माता भगवंत आहे. पहिला की मी आणि जोशी या दोघांचाही निर्माता हा भगवंत आहे. इतकंच नव्हे तर मी आणि जोशी या दोघांचंही शरीर तो व्यापून आहे. हे दोन झालं. तर आता मी आणि जोशी या दोघांच्या मध्ये जे काही आहे ते कोणी व्यापलंय मग, म्हणजे मी आणि जोशी याच्यामध्ये असलेली जी हवा, ही हवा ज्या आकाश आहे ते आकाश आणि मधलं चैतन्य, हे सगळं चैतन्य व्यापलेलं आहे. ह्या तीन म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे डंबेल्स दोन गोळे असतात आणि मध्ये बारीक दांडी असते, त्याच्यामुळे आपण सबन डंबेल एक आहे असं म्हणतो ना, आणि मध्ये दांडी धरून उचलतो. इथे मी आणि जोशी याच्या मध्ये जोडणारा अदृश्य जी नळी आहे ती माझ्या लक्षात येत नाहीये, त्याच्यामुळे मी वेगळा आणि जोशी वेगळा असं मी म्हणतो. तर इथे त्यांना आणि मला जोडणार मध्ये काहीतरी अदृश्य हवा जी दिसत नाही ती, आकाश ज्याचा हवे हवा ज्याच्यात राहते ते, आणि चैतन्य हे तिन्ही, हे तिन्ही गोष्टी जोडणार जे काही एक तत्व आहे ज्याला आपण भगवंत म्हणतो, ह्या भगवंताचं मला इथे स्मरण झालं की काय होतं बघा, की दोघांचाही निर्माता एक आहे म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये एका घराण्यातल्या दोन भावांच्या विषयी जे प्रेम असतं ते त्यांच्याविषयी माझ्या मनात निर्माण होतं, कारण आमच्या दोघांचा निर्माता एकच आहे आणि हे प्रेम परिचय पूर्व आहे, परिचय उत्तर नाही, कारण हे भगवंताच्या निर्मितीतनं निघालेलं प्रेम आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी आणि जोशी हे एकमेकापासून वेगळे आहोत असं न येता मी आणि जोशी वेगळे दिसत असलो तरी आतून पूर्णपणे जोडलेले आहोत तेही लक्षात येत त्या भगवंताच्या अदृश्य धाग्याने. आणि हे कशाने जोडलेले आहोत, भगवंताच्या व्यापकपणाने पण जोडलेले आहोत आणि भगवंताच्या परमप्रेम प्रेममयतेने पण जोडलेले आहोत. म्हणजे इथे निर्माता, व्यापकता आणि प्रेममयता या तीन गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या मी जोशींना ओळखलं म्हणण्याच्या क्षणी किंवा नंतर पुढच्या क्षणी, तर ह्या तीन गोष्टीच्या जोडीला माझ्यामध्ये हे आणखीन ज्ञान त्याच्यावर जात. तसंच आणखीन पुढे जाऊ आपण की मी जोशींना ओळखतो म्हणताना ही बुद्धीची ओळखण्याची जी शक्ती आहे माझ्या बुद्धीत जी सध्या या क्षणी काम करते ती बुद्धी पुन्हा भगवंताची जडगी आहे. आणि शिवाय या बुद्धीमध्ये तोच भगवंत आभास रूपाने किंवा प्रतिबिंब रूपाने काम करतोय. तेव्हा हेही ज्ञान म्हणजे हे सगळं ज्ञान या वृत्तीनंतर उठलेलं हे त्रिपुटी एक करण्याचं ज्ञान हे स्मृतीमध्ये याबरोबर जात. म्हणजे मी जोशींना ओळखलंय म्हणताना म्हटल्यानंतर मी आणि जोशी एकाच भगवंताची निर्मिती आहोत. त्याच्याबरोबर मी आणि जोशी स्वतंत्र वाटत असलो तरी आतून भगवंताच्या व्यापकपणाने आणि परमप्रेमामुळे त्यांनी जोडले गेलेले आहोत. तसंच जोशींना मी ओळखण्याची जी शक्ती आहे ती भगवंताने मला माझ्या बुद्धीमध्ये त्याची जडगी म्हणून दिलेली आहे जी अज्ञाताने मी माझी कर्तृत्व माझं कर्तृत्व आहे असं मानतो आणि तिथून निराळेपणा सुरू होतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ही त्रिपुटी एक होते. आणि एकदा याची आपल्याला सवय झाली की पुढच्या वेळी ज्ञानाबरोबर पुढच्या वेळी जेव्हा मी व्यावहारिक भेद ज्ञानाबरोबर जोशींना ओळखतो असं म्हणतो त्या क्षणी हे एकत्वाचं ज्ञान भगवंताच्या स्वरूपाचं त्याच्याच बरोबर बाहेर येतं. आणि हे भगवंताच्या स्मरणाने प्रत्येक वृत्ती आणि त्या वृत्तीमुळे समजणारा प्रत्येक क्षण लक्षात घ्या हे दोन्ही भगवंतमय होऊन जातात. हे स्मरणाचं काम एरवी मी आणि इतर जग ज्याचा मी आस्वाद उपभोग आणखीन वासनापुरुषासाठी उपभोग घेत असतो या दोन्ही गोष्टींना आधार असलेला जोडणारा व्यापून असणारा परमप्रेमी भगवंत असं आतून ज्ञान तुम्हाला प्रत्येक क्षणी व्हायला लागतं आणि मग त्याचा अनुभव यायला लागतो. दुसरं उदाहरण आपल्याला द्यायचं म्हणजे याच्या संबंधी सोपं व्हावं म्हणून आपण स्प्रेचा पंप मारतो बघा. इन्स्टंट स्प्रे म्हटला होता तसा किंवा फ्लिटचा किंवा बेगावांचा पंप असतो त्याच्यामध्ये वरनं आपण फवारा मारत राहतो लक्षात घ्या आणि खाली त्याचं लिक्विड किंवा जे द्रव्य असतं ते द्रव्य त्याच्या खाली असतं ते सगळं तुम्ही काढून टाकलं आणि नुसताच फवारा मारत राहिलात तर नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे वारं इकडून तिकडे जातं पण ती आवित्या काही ह्यांनी म्हणत नाही नुसतंच वार घेतात घेतात त्यावेळेस पण तुम्ही त्याला जर खाली ते द्रव्य जोडलं नाश करणार कीटकांचा म्हणजे इथे आपण असं म्हणून अविद्येचा नाश करणारा भगवंत की जेव्हा तुम्ही फवारा मारता त्याच्याबरोबर भगवंताचं द्रव्य बाहेर पडतं लक्षात घ्या. आणि मग या भगवंतारूपी जे द्रव्य बाहेर पडलेलं असतं त्या द्रव्याने त्या वृत्तीबरोबर त्या अविद्येचा म्हणजे त्रिपुटीचा नाश होतो. म्हणून स्मरणाचं हे जे काम आहे हे या स्मरणाने हे भगवंताच्या नावाच्या स्मरणाने नेहमी त्रिपुटीचं एकीकरण म्हणजे तिनाचं एक होणं हे कार्य सतत होत असतं. भगवंताच्या स्मरणाचा हा इथे उपयोग आहे आणि म्हणून हे भगवंताचं स्मरण पाच सहा प्रकार आपण जे बघितले त्याच्यापैकी कुठल्या तरी स्वरूपाने हे सतत करायचं असतं. आता हे कुठं केव्हाच उदाहरण झालं की जेव्हा आपल्या समोर काही व्यवहार दुसऱ्याला सजीव प्राण्याची सजीव माणसाची करायचा आहे तेव्हाच हे उदाहरण आहे. आणि जेव्हा आपल्या समोर असं काही काम नसतं